आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर
आणि मी राजेश शिरभाते
प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, 29 पैकी 25 ठिकाणी सत्ता स्थापन करण्याची तयारी असल्याचा मुख्यमंत्र्यांना विश्वास. मुंबईत ठाकरे बंधू तर पुण्यात पवार कुटुंब मोठा करिश्मा दाखवण्यात अपयशी. 5 ठिकाणी सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेसचा दावा. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित, वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि मालेगावात इस्लाम पार्टी आघाडीवर. आणि राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 1,625 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात.
आतापर्यंत आलेल्या निकालानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना महायुतीला निर्णायक आघाडी मिळणार हे आता स्पष्ट झालंय. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजपा 70 जागांवर तर शिवसेना 21 जागांवर विजयी झाली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 48 जागांवर तर राज ठाकरे यांच्या पक्षाला केवळ 5 जागांवर यश मिळालं आहे. काँग्रेसनं 19 जागा जिंकल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेत शिवसेना 34, भाजप 17, राष्ट्रवादी काँग्रेस 4 ठिकाणी विजयी झालेत. मात्र शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे आघाडीच्या पदरी सपशेल निराशा पडली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार केवळ 1 जागा मिळाली आहे तर मनसेला भोपळाही फोडता आला नाही. दुसरीकडे काँग्रेसनं 5, शरद पवार यांच्या पक्षानं 5 आणि अजित पवार यांच्या पक्षानं 4 जागा जिंकल्या आहेत. कल्याण डोंबिवलीत भाजपनं 32 तर शिवसेनेनं 29 ठिकाणी विजय मिळवला आहे. नवी मुंबईमध्ये भाजप 51 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यांच्या खालोखाल शिवसेनेला 37 जागा जिंकण्यात यश मिळालं. भिवंडी निजामपूरमध्ये काँग्रेसनं 30 जागा जिंकल्या आहेत. भाजपनं 22 तर शिवसेनेनं 12 ठिकाणी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही 12 ठिकाणी यश मिळालं आहे. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीनं महानगरपालिकेची सत्ता कायम राखली आहे. इथं भाजपला 43 जागा जिंकण्यात यश मिळवलं आहे तर शिवसेनेला आतापर्यंत केवळ 1 जागा जिंकता आली. पनवेलमध्ये 55 जागा तर मीरा भाईंदरमध्ये 78 जागा जिंकत भाजपनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. पनवेलमध्ये काँग्रेसला 4, शिवसेनेला 3, मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसनं 13 जागा जिंकल्या आहेत तर शिवसेनेला 3 जागांवर यश मिळालं आहे. उल्हासनगरमध्ये स्वबळावर लढलेल्या शिवसेनेला 34 जागांवर विजय मिळाला आहे तर पप्पू कलानी यांच्यासोबत आघाडीत असलेल्या भाजपनं 22 जागा जिंकल्या आहेत.
165 जागांच्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं निर्णायक आघाडी घेतली असून एक हाती सत्ता स्थापन करण्याचा पक्षाचा मार्ग मोकळा झाला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणारी 83 जागांचा आकडा भाजपनं पार केला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीतही भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं चित्र आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा 32 प्रभागातल्या 128 जागांपैकी 85 जागांवर भाजपा तर 30 जागांवर शिवसेना आघाडीवर आहे. शिवसेनेनं 7 जागांवर आघाडी घेतली आहे. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आले असले तरी त्यांना फार मोठं यश मिळवता आलेलं नाही. 81 जागांच्या कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीनं 45 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं. भाजपानं 26, शिवसेनेनं 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 4 जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला 34 तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला एका जागेवर समाधान मानावं लागलं. जनसुराज्य शक्ती पक्षाला 1 जागा जिंकता आली. इथं 327 उमेदवार रिंगणात होते. स्वतंत्र महानगरपालिका झाल्यानंतरच्या या पहिल्याच निवडणुकीत राज्यात सर्वाधिक म्हणजेच 69% मतदान इचलकरंजी इथं झालं होतं. यात 65 पैकी 43 जागा जिंकत भाजपानं एक हाती विजय मिळवला. शिवशाहू आघाडीला 17, शिवसेनेला 3, ठाकरेंच्या शिवसेनेला 1, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली. यामुळे इचलकरंजीत महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे. अहिल्यानगर महापालिकेची निवडणूक भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्रित लढवली होती आणि या युतीनं 68 जागांपैकी 52 जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादी 27 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला तर भाजपानं 25 जागा जिंकल्या. स्वतंत्र लढलेल्या शिवसेनेला 10 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसला 2, एमआयएमला 2, ठाकरेंच्या शिवसेनेला 1 तर बहुजन समाज पक्षाला 1 जागा मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं दूरध्वनीवरून अभिनंदन केलं. सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागांपैकी भाजपानं 86 जागांवर विजय मिळवला. या निवडणुकीत भाजपा स्वबळावर लढली होती. एमआयएमला 8, शिवसेनेला 4, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 तर काँग्रेसला 1 जागा मिळाली. या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या 78 जागांपैकी 39 जागांवर भाजपाची सरशी झाली. काँग्रेसला 18, राष्ट्रवादी काँग्रेसला 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 3 तर शिवसेनेला 2 जागा मिळाल्या. ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि अपक्षांना एकही जागा मिळवता आली नाही.
आतापर्यंत हाती आलेल्या बातमीनुसार नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांपैकी भाजपा 104 जागांवर आघाडीवर असून काँग्रेसच्या उमेदवारांनी 33 जागांवर आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 7 तर शरद पवार यांचा पक्ष एका जागेवर आघाडीवर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं 2 जागांवर आघाडी घेतली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी, एमआयएम आणि मनसेचे उमेदवार एकेका जागेवर आघाडीवर आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या 22 प्रभागातील 87 जागांपैकी आतापर्यंत 64 जागांचे निकाल घोषित झाले आहेत. भाजपनं 21 जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेसनं 13 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षानं 14 जागांवर विजय मिळवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं 3 तर शिवसेनेनंही 3 जागा जिंकल्या आहेत. एमआयएमनं 6 जागा पटकावल्या असून युवा स्वाभिमानी पक्षाचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. इतर जागांसाठीची मतमोजणी सुरू असून अमरावतीत भाजपा राष्ट्रवादीबरोबर महापौरपदावर दावा दाखल करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अकोला महानगरपालिकेच्या 20 प्रभागांमधल्या 89 जागांचेही निकाल घोषित झाले असून भाजपनं सर्वाधिक 36 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्ष 21 जागा मिळवत दुसऱ्या स्थानावर आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 7 तर शिवसेनेनं 2 जागांवर विजय मिळवला आहे. वंचित बहुजन आघाडीनं 5, एमआयएमनं 3, राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 तर शरदचंद्र पवार पक्षानं 2 जागा मिळवल्या आहेत. 1 जागा महानगर विकास आघाडीनं तर 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपात आता महापौरपदाच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेच्या 17 प्रभागातल्या 66 जागांसाठी निवडणूक झाली. काँग्रेस जनविकास सेना या मित्रपक्षासह 20 जागांवर विजय मिळवला असून भाजपनं 16 जागा मिळवल्या आहेत. एमआयएम, बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येकी 1 उमेदवार विजयी झाला आहे.
या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मराठवाड्यात लातूर, परभणी महापालिका वगळता उर्वरित 7 महापालिकांमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत 29 प्रभागांमधल्या 115 जागांपैकी 52 जागांवर भाजप विजयी झाला आहे. शिवसेनेला 14 जागांवर विजय मिळाला तर एमआयएम 24 जागांवर विजयी ठरला. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 6 जागांवर विजय झाला असून वंचित बहुजन आघाडी 4 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला अवघ्या 1 जागेवर विजय मिळवला. जालना महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने 16 प्रभागांमधल्या 65 पैकी 41 जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. शिवसेनेला 12 जागांवर, काँग्रेसला 9 जागांवर विजय मिळवला आहे. एक अपक्ष उमेदवारही निवडून आला आहे. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपमध्ये प्रवेश हा या निवडणुकीत निर्णायक ठरला तर दुसरीकडे 2 जागांवर विजय मिळवून एमआयएमने आपलं खातं उघडलं आहे. नांदेड वाघाळा महापालिकेत 20 प्रभागांमधल्या 81 जागांपैकी 45 जागांवर भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. महापालिकेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच भाजप सत्तेत आला आहे. काँग्रेसला 10 तर एमआयएमला 15 जागा मिळाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीने 5 जागांवर विजय मिळवला असून शिवसेनेला 4 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागेवर विजय मिळाला आहे. परभणी महापालिकेत 16 प्रभागांमधल्या 65 जागांपैकी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 25 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेस 13 जागांवर विजयी झाला आहे. भाजपला 12 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागांवर विजय मिळाला आहे. तसंच 5 अपक्ष उमेदवारही निवडून आले आहेत. लातूर महापालिकेत 18 प्रभागांमधल्या 70 जागांपैकी 43 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला 22 जागांवर तर अपक्षांना 4 जागांवर विजय मिळाला आहे. धुळे महापालिकेत 19 प्रभागांमधल्या 74 जागांपैकी भाजपने 50 जागांवर विजय मिळवला असून शिवसेनेला अवघ्या 5 जागांवर विजय मिळाला आहे. एमआयएम 10 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 8 तर 1 जागेवर अपक्ष निवडून आला असून महाविकास आघाडीला या महापालिकेत एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. जळगाव महापालिकेत 19 प्रभागांमधल्या 75 जागांपैकी 40 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. शिवसेनेला 16 जागांवर विजय मिळाला असून राष्ट्रवादीला 1 जागेवर विजय मिळाला आहे. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 5 जागांवर विजय मिळाला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या जनतेचे आभार मानले आहेत. राज्यातल्या उत्साही जनतेनं एनडीएच्या जनहितकार्य आणि सुशासनाच्या अजेंड्याला आशीर्वाद दिले आहेत. हा कौल प्रगतीला अधिक गती देणारा, राज्याशी जोडलेल्या गौरवशाली संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी समाज माध्यमांवर दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह इतर मान्यवरांनी या विजयाबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिथं अपेक्षित यश मिळालं नाही तिथं जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीनं, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमानं काम करत राहू, असं अजित पवार म्हणाले.
राज्यातल्या 29 पैकी 25 महापालिकांमध्ये भाजपा किंवा महायुतीचा महापौर येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर मुंबईत भाजपा कार्यालयात आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. मुंबईतही महायुतीचाच महापौर असेल असा दावा त्यांनी केला. विकासाच्या अजेंड्याला जनतेनं पाठिंबा दिला आहे, तोच अजेंडा पुढे नेऊन शहरांचा विकास करायचा असल्याचं ते म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसला समाधानकारक यश मिळालं नसलं तरी जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांचा निर्धार या जोरावर काँग्रेस राज्यातला दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा इथं बोलताना दिली. या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे 350 नगरसेवक आणि 5 शहरांमध्ये महापौर असतील असं ते म्हणाले.
राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात झाली. या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदांच्या आणि त्या भागातल्या पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. 21 जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीने यासाठी अर्ज भरता येतील. 22 जानेवारीला अर्जांची छाननी होईल आणि 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि मतदान चिन्ह वाटप होईल. 5 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते 5:30 दरम्यान मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
महिलांसाठी मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारं महाराष्ट्र हे देशात पहिलं राज्य ठरलं असल्याचं सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या सर्व शासकीय रुग्णालयामध्ये मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आलं आहे. प्रत्येक महिलेला या काळात योग्य सल्ला, उपचार आणि सन्मान मिळावा हाच यामागचा उद्देश असल्याचं बोर्डीकर यांनी सांगितलं.
ज्ञान घेण्यासाठी विदेशात जा, पण त्या ज्ञानाचा भारतासाठी वापर करा असं आवाहन सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी युवकांना केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं MIT महाविद्यालयात झालेल्या युवा संमेलनात भागवत बोलत होते. भागवत यांनी यावेळी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून युवकांशी संवाद साधला. देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव, विभाग संघचालक मुंजाजी जगाडे यावेळी उपस्थित होते. दरम्यान आज गंगापूर इथं होणाऱ्या हिंदू संमेलनातही डॉ भागवत मार्गदर्शन करणार आहेत.
हवामान. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 9 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष, 29 पैकी 25 ठिकाणी सत्ता स्थापन करण्याची तयारी असल्याचा मुख्यमंत्र्यांचा विश्वास. मुंबईत ठाकरे बंधू तर पुण्यात पवार कुटुंब मोठा करिश्मा दाखवण्यात अपयशी. 5 ठिकाणी सत्ता स्थापन करण्याचा काँग्रेसचा दावा. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित, वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि मालेगावात इस्लाम पार्टी आघाडीवर. आणि राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8 वाजता आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.